दुसरा राजे अध्याय 15। इस्रायलाचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या 27व्या वर्षी यहूदाचा राजा अजऱ्या बिन अमस्या राज्य करू लागला। तो राज्य करू लागला तेव्हा 16 वर्षाचा होता। त्याने यरुश्लेमेत 52 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव यखल्या, ती यरुश्लेमकरीण होती। त्याचा बाप अमस्या याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी, तरी उच्चस्थाने काढून टाकण्यात आली नव्हती। लोक अद्याप उच्चस्थानी यज्ञ करीत व धूप जाळीत। परमेश्वराने राजाला अशी शिक्षा केली की तेने करून तो आमरण कोडी झाला, तो निराळ्या घरात राहत असे। राजपुत्र योथाम हा त्याचा खानगी कारभारी होऊन देशातील लोकांचा न्याय इन्साफ करीत असे। अजऱ्याच्या बाकीच्या कृत्यांचे व त्याने जे काही केले त्या सर्वाचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? अजऱ्या आपल्या पितरांजवळ जाऊन निजला। त्यांनी त्यास दावीदपुरात त्याच्या वाडवडिलांमध्ये मूठ माती दिली। त्याचा पुत्र योथाम हा त्याच्या जागी राजा झाला। यहूदाचा राजा अजऱ्या याच्या कारकिर्दीच्या 38व्या वर्षी जखऱ्या बिन यराबाम इस्रायलावर शोमरोनात राज्य करू लागला। त्याने 6 महिने राज्य केले। त्याने आपल्या वाडवडिलांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले। नबाट पुत्र यराबाम याने इस्रायलाकडून जी पापकर्मे करविली ती त्याने सोडून दिली नाहीत। याबेशाचा पुत्र शल्लूम याने त्याच्याशी फितुरी करून व त्यास लोकादेखत मार देऊन वधिले आणि त्याच्या जागी तो राजा झाला। जखऱ्याची बाकीची कृत्ये इस्रायलांच्या राजांच्या बखरीत वर्णिलेली आहेत, ती पहा। परमेश्वराने येहूस सांगितले होते की चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्रायलाच्या गादीवर बसतील, त्याप्रमाणे घडून आले। यहूदाचा राजा उज्जिया याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी शल्लूम बिन याबेश हा राज्य करू लागला। त्याने शोमरोनात 1 महिना राज्य केले। मनहेम बिन गादी हा तिरसा येथून शोमरोनास गेला आणि तेथे त्याने शल्लूम बिन याबेश यास मार देऊन वधिले आणि त्याच्या जागी तो राजा झाला। शल्लूमाची बाकीची कृत्ये व त्याने केलेले बंड या सर्वाचे इस्रायलांच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे, ते पहा। मग मनहेमाने तिरसा येथून निघून तिफसाहात व त्याच्या शिवारात राहणाऱ्या लोकास मार दिला। त्यांनी त्याला आपल्या वेशी उघडल्या नाहीत म्हणून त्याने त्यास हा मार दिला। त्याने तेथल्या सर्व गर्भवती स्त्रिया चिरून काढल्या। यहूदाचा राजा अजऱ्या याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी मनहेम बिन गादी इस्रायलावर राज्य करू लागला। त्याने 10 वर्षे शोमरोनात राज्य केले। परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले। नबाट पुत्र यराबाम याने इस्रायलाकडून जी पापकर्मे करविली ती त्याने आमरण सोडिली नाहीत। अश्शूरचा राजा पूल याने देशावर स्वारी केली तेव्हा आपणास त्याने टेका देऊन गादीवर आपली स्थापना स्थिर करावी म्हणून मनहेमाने त्यास 1000 किक्कार चांदी दिली। अश्शूरच्या राजाला देण्यासाठी मनहेमाने इस्रायलातल्या मोठमोठ्या धनवान लोकांकडून प्रत्येकी 50 शेकेल चांदी काढली। मग अश्शूरचा राजा परत गेला, देशात थांबला नाही। मनहेमाची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वाचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? मनहेम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्याचा पुत्र पकह्या हा त्याच्या जागी राजा झाला। यहूदाचा राजा अजऱ्या याच्या कारकिर्दीच्या 50व्या वर्षी पकह्या बिन मनहेम शोमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला। त्याने 2 वर्षे राज्य केले। परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले। नबाट पुत्र यराबाम याने इस्रायलाकडून जी पापकर्मे करविली ती त्याने सोडून दिली नाहीत। त्याचा सरदार रमाल्याचा पुत्र पेकह याने त्याजशी फितुरी करून शोमरोनाच्या राजवाड्याच्या मनोऱ्यात त्यास व त्याचबरोबर अर्गोब व अरये यास वधिले. पेकहाबरोबर 50 गिलादी लोक होते, त्यास वधून त्याच्या जागी तो राजा झाला. पकह्याची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे ते पहा. यहूदाचा राजा अजर्या याच्या 52व्या वर्षी पेकह बिन रमाल्या शोमरोन येथे इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 20 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नबाट पुत्र यराबाम याने इस्रायलाकडून जी पापकर्मे करविली ती त्याने सोडून दिली नाहीत. इस्रायलाचा राजा पेकह याच्यावेळी अश्शूरचा राजा तिगलथ पिलेसर याने येऊन इयोन, अबेल बेथ माका, यानोह, केदेश, हसोर, गिलाद व गालील ही सर्व नफ्ताली प्रांतातली स्थळे घेतली. तेथील लोक त्याने पाडाव करून अश्शूरास नेले. उज्जियाचा पुत्र योथाम याच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी होशे बिन एला याने पेकह बिन रमाल्या याच्याशी फितुरी करून त्यास मार देऊन वधिले आणि तो त्याच्या गादीवर बसला. पेकह याची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वाचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे ते पहा. इस्रायलांचा राजा पेकह बिन रमाल्या याच्या कारकिर्दीच्या 2व्या वर्षी यहूदाचा राजा योथाम बिन उज्जिया राज्य करू लागला. तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षाचा होता. त्याने यरुश्लेमेत 16 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा असे होते. ती सादोकाची कन्या. परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले. त्याचा बाप उज्जिया याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला. तरी उच्चस्थाने काढून टाकण्यात आली नव्हती. लोक अद्यापी उच्चस्थानी यज्ञ करीत व धूप जाळीत. परमेश्वराच्या मंदिराचा वरला दरवाजा त्याने बांधिला. योथामांची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे नाही काय? त्या काळी अरामाचा राजा रसिन व रमाल्याचा पुत्र पेकह यास परमेश्वर यहूदावर चढाई करण्यास पाठवू लागला. योथाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्याचा पूर्वज दावीद याच्या पुरात त्याच्या पितरांमध्ये त्यास मूठमाती दिली. त्याचा पुत्र आहाज हा त्याच्या जागी राजा झाला.